करो। श्री राम परमहंस स्वामी माधवनाथाय नमः, परमहंस स्वामी मकरंदनाथाय नमः। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सद्भक्त मानसीताई वैद्य गुरुपादुकाष्टक म्हणेल।
दयावंत कृपावंत सद्गुरुराया, अनन्य भावे शरण आलो मी पाया। भवभ्रमा तुनी काढी त्वरेया दिनासी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। अनंत अपराधी मी सत्य आहे, म्हणून तुझा दास होऊ इच्छित आहे। तुझ वीण हे दुःख सांगू कुणासी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। जगत पसारा दिसो सर्व वाव, अखंडी तत्व पाई मज देई ठाव। विषापरी विषय वाटो मनाई, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। तव आज्ञे सिपाळील जो एक भावे, तयासीच तू भेट देसी स्वभावे। म्हणून अनन्य शरण आलो मी तुझसी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। किती दिवस गाऊ हे संसार गाणी, तुझ वीण कोण हे सुकवील पेणी। नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। सुवर्णासी सोडून कांती न राहे, सुमनासी न सोडी सुवास पाहे। तैसा मी राहीन निरंतर तुझा सेवेसी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। कलावंत भगवंत अनंत देवा, मन कामना पुरविदे अखंड तव भक्तिमेवा। कृपा करोनी मज ठेवी स्वदेशी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। कृपा करोनी मज ठेवी स्वदेशी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी। नमस्कार करितो तुझा पादुकांसी, नमस्कार करितो तुझा पादुकांसी।
1 ऑक्टोबर 2016 पासून हे संपूर्ण वर्ष आपल्या सर्व साधक भक्तांसाठी अत्यंत भावपूर्ण असे आहे। आपल्या परमप्रिय स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात, परमप्रिय स्वामी मकरंदनाथांच्या षष्ठी सोहळ्यात आपण सर्वजण एकदम मस्त आनंद लुटतो आहोत। श्री ज्ञानेश्वरी पारायण, गुरुस्तवन, गुरुपूजन, स्वामी माधवनाथांचे पुण्यस्मरण अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमातून आठवणींच्या प्रेमगंगेत भावकल्लोळात नाहून जात आहोत। स्वामीजी आपल्यासारख्या शेकडो जीवांना निर्मळतेकडे घेऊन जात आहेत। स्वामीजी आपल्यासारख्या शेकडो जीवांना निर्मळतेकडे घेऊन जात जात हा जुलै महिना म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सवाचा, आषाढातील वर्षासरींसारखा आपल्या हृदयांतरी मावत नसलेल्या आपल्या भावांना सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणारा, अशा या गुरुस्तवनाच्या मालिकेत मी मानसी प्रभुणे आपल्या सर्वांचे मंडळातर्फे स्वागत करते। स्वामीजी एवढी 3 अक्षरे उच्चारली की पराकोटीच्या प्रेमाचा आनंदाचा जणू वर्षावच आपल्यावरती होत असतो। आपलं मन शांत, शब्द निस्तरंग होऊन जातो। आपले पूर्वजन्मींचे काय पुण्य, म्हणून आपण ह्या अत्यंत पवित्र अशा आदिनाथांपासून चालत आलेल्या नाथसंप्रदायातील दिव्यत्वाच्या स्पर्शाने सुस्नात झालो आहोत। 13 जुलै 1993 ह्या दिवशी स्वामी माधवनाथांनी अनुग्रह देऊन माझ्यासारख्या पामराचा कृतार्थतेकडे नेणाऱ्या जीवनप्रवासास प्रारंभ केला। ह्या जीवाला उद्धाराच्या दिशेने वाटचाल करण्यास सुयोग्य मार्ग दाखवला। केंद्रात आम्ही दोघं तर स्वामी मकरंदनाथांमुळे यायला लागलो। आमच्या शेजारी श्री हरिभाऊ देशपांडे यांनी प्रथम स्वामी मकरंदनाथांकडे ज्ञानेश्वरी प्रवचनासाठी नेले होते। मला त्यातलं काहीच कळत नव्हतं, परंतु पहिल्याच दिवशीचे 6व्या अध्यायातील 10व्या श्लोकावरील योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहः यावरच्या अंतःकरण अत्यंत द्रवीभूत करणाऱ्या प्रवचनाने ते ऐकता ऐकता माझ्या नेत्रातून अविरत पाणी वाहू लागले। मला कळत नव्हतं की आज आपल्याला असं काय होतंय। प्रवचनानंतर एक विलक्षण शांतीचा अनुभवही आला होता। हे काहीतरी जीवनाचा ट्रॅक बदलून टाकणारे रसायन हृदयाच्या कुपीत साठवून त्यांच्याकडे जात राहिलो। हे सगळे घडले स्वामी मकरंदनाथांच्या शुक्रवार पेठेतील घरी। त्यांच्याकडे जाऊन असे वाटायचे की ही इतकी आदर्श व्यक्ती आहे तर त्यांचे स्वामी कसे असतील। उत्सुकता वाढत असतानाच काही दिवसात स्वामी मकरंदनाथांनी आम्हा उभयतांची अनुग्रहाची तारीख ठरवून आम्हाला त्यांच्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या चरणी श्री चरणी चरणांवर समर्पित केले आणि स्वामीजींनी दिलेल्या मंगलमय अशा ध्यान साधनेचा श्रीगणेश झाला। जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात आम्हा उभयताकडून या शांतीवर्धक अशा साधनेने घडते आहे। स्वामीजी आपण हे जे आम्हाला दान दिलेत ना, त्यामुळे आम्ही जन्मोजन्मी आपले ऋणी राहू। स्वामीजी आपल्या कृपेमुळे कधी कधी शांतीचा प्रत्यय येतो तर कधी कधी ती मिळावी म्हणून जीव वेडापिसा होतो। कधी कधी बेसावतपणाचाही प्रत्यय येतो, आपली आपल्यालाच लाज वाटते व प्रतिशोधही सुरू होतो। सद्गुरु असती हृदयात सत्शिष्याते जागवितो। स्वामीजी तुम्ही सतत आमच्या हृदयात वास करून आहात। तुमच्या हृदयात असलेल्या सत्शिष्यांच्या प्रतिमेप्रमाणे प्रतीकाप्रमाणे जर आमची युक्त वर्तनाची वाटचाल असेल तर सहजच आपले बोल आपल्या स्मृतिगंधातून आमच्यापर्यंत अलगद येऊन पोहोचतात आणि आम्ही भानावर येतो। स्वामी स्वरूपानंद म्हणतात, हरिपायी धाव घेता उठा उठी आड उभे थाती काम क्रोध, असो द्यावा चित्ती एकनिष्ठ भाव भक्ता लागी देव सांभाळितो। याची प्रचिती मलाच नव्हे तर आपल्यातील बहुसंख्य साधकांना आली आहे। माझ्याबाबत घडलेल्या अनेक प्रसंगांची आठवण होते की ज्या ज्या वेळेला अतिशय तीव्रतेने स्वामीजींची आठवण होते येते त्यावेळी ती स्वामीजींपर्यंत नक्की पोहोचते। एकदा मला खूप बरं नव्हतं आणि केंद्रातील काही मंडळी भेटायला पण आली होती। मला स्वामीजींच्या आठवणीने असं वाटत होतं की त्यांच्याशी फोनवर तरी बोलता यावं, पण धाडस होत नव्हतं। काही कामासाठी मी 10 मिनिटं शेजारी गेले होते, मोबाईल घरीच ठेवला होता। आल्यावर पाहिले तर स्वामीजींचा मिस कॉल दिसला। मला काही सुचेना, हर्षभरीत झालेल्या माझ्याकडून ज्या डायनिंग टेबलवरती फोन ठेवला होता त्याच्या भोवती नकळतपणे दोन फेऱ्या मारल्या गेल्या होत्या. खूपच आनंद झाला होता. पटकन मोबाईल उचलला आणि स्वामीजींना फोन लावला. स्वामीजींनी माझ्या तब्येतीची तर चौकशी केलीच, पण सध्या रुटीन काय आहे याची पण विचारणा केली. स्वामीजींनी हा माझ्या नोकरीतील मिळालेल्या रिकाम्या वेळेची बहुमूल्यता दाखवून दिली होती व त्याच दिवसापासून रोज दुपारी विश्रांती झाल्यावर मी गीतादर्शन या ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. आपल्या गुरुमाऊलीचे आपल्यावर किती बारीक लक्ष आहे याचा विलक्षण आनंद मी अनुभवला होता. आश्चर्य म्हणजे जेव्हा माझी रजा संपली तेव्हा 18व्या अध्यायातील वाचन चालू होते. भक्ता लागी देव सांभाळितो हेच खरे. घरच्या अडचणी असोत, ऑफिसमधले प्रॉब्लेम्स असोत, स्वतःच्या तब्येतीचे प्रश्न असोत वा साधने संबंधीच्या शंका असोत, एकूणच आपल्या संपूर्ण जीवन प्रवासात स्वामीजींचे अस्तित्व अनन्यसाधारणच आहे. अशा स्वामीजींच्या अनेक भक्तांपैकी एक सद्भक्त सौ मानसी माधुरी चव्हाण हे 1992 पासून केंद्रात येत असून परमपूजनीय स्वामी माधवनाथांची अनुग्रहित आहे. ग्रंथ विक्रीपासून केंद्रातील विविध सेवांमध्ये माधुरीचा सहभाग असतो. स्वामीजींच्या चरणांवरती गुरुस्तवनाचे पहिले पुष्प ती आता अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नास्ति गंगा समम तीर्थ, नास्ति मात्रो सम गुरुः, नास्ति विष्णु समम देव, नास्ति तत्त्वं गुरो परम. गंगे समान तीर्थ नाही, माते समान गुरु नाही, विष्णु समान देव नाही आणि गुरुहून श्रेष्ठ कोणीही नाही. यावर्षी आपण स्वामीजींची जन्मशताब्दी साजरी करत आहोत. संतांचे जयंती उत्सव आपण आपल्या पारमार्थिक उन्नतीसाठी साजरे करत असतो. अध्यात्म हा विषय अंतःकरणात चंबळणाऱ्या भक्तीप्रेमाचा अवर्णनीय उच्च प्रतीची शांती देणारा. विकल्पाच्या धोक्याने भारलेल्या जीवनमार्गावरचे काही दिसेनासे झाले की संतरूपी सूर्यनारायण प्रगट होतात व या भरकटू पाहणाऱ्या जीवाला भक्तिमार्ग प्रबोधाचा प्रकाश दाखवून मार्गदर्शन करतात. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा चालवणारे स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरु लाभणे अहो भाग्यच. स्वामीजींच्या रूपात साक्षात भगवंताचेच प्रेम आपल्याला मिळाले. भगवंतांचे प्रेम स्वामीजींनी अनुभवले व ते ज्या मार्गाने अनुभवले ते प्रेम व तो मार्ग आपल्या प्रासादिक वाणीने त्यांनी प्रवचन अभंगाद्वारे आपल्या समोर मांडला. त्यांच्या अंतःकरणातील उच्च प्रकारच्या दिव्य भक्तीचा आविष्कार म्हणजेच त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अभंग हे होय. त्यांच्या प्रवचन सत्संगामुळे मनाची खिन्नता निघून जायची. उच्च पातळीवरील ज्ञान सुमधुर वाणी यामुळे त्यांची प्रवचने ऐकतच राहावंसं वाटायचं. विचारांच्या रौप्य मुद्रा उधळत सुविचारांचे वळण त्यांनी आपल्याला लावलं. या क्षणभंगूर जीवनात चिरकालीन टिकणाऱ्या आनंदाची जाणीव कल्पना इथं आल्यावरच होते. प्रजेला जसं राजाचं कुतूहल वाटतं तसंच आपल्या सर्वांना स्वामीजींविषयी कुतूहल वाटणं साहजिकच आहे. रामरायाच्या पदस्पर्शाने अहिल्येला मुक्ती मिळाली, तसेच स्वामीजींसारखे गुरु आपल्याला लाभलेत आपणही आपली मुक्तता याच जन्मी करून घ्यायला हवी. ही कल्पनेतील इच्छा आहे. इच्छा कायम अतृप्तच असावी. अतृप्तच मन कायम ध्येयासाठी धडपड करत असतं. आपण कल्पवृक्षाच्या छायेतच आहोत. स्वामीजींच्या लीला बघायला फार नाही मिळाल्या पण ऐकायला भरपूर मिळाल्या आणि स्वामी मकरंदनाथ स्वामीजींच्या रूपाने अनुभवायला मिळतात. स्वामीजींच्या प्रत्येक कृतीत भगवंताची ओढ जाणवायची. आपण व्यक्तींना माझे माझे म्हणत असतो तोपर्यंत ते कधी आपल्यापासून दुरावतायत लक्षातच येत नाही. पण भगवंत आपलाच असतो तरी आपण त्याच्याजवळ जात नाही. पण स्वामीजींच्या चरणाशी आल्यावर त्या भगवंतापासून दूर जावंसच वाटत नाही. आपण आपल्यावरील प्रेमामुळे आपल्यातील भगवंत जपतो पण दुसऱ्यांनाही मन असतं, त्यांच्यातही भगवंत असतो, तोही जाणून घ्यायचा असतो याकडे दुर्लक्ष करतो. पण भगवंत जपायचा असतो हे स्वामीजींमुळे तर कळले. माझं लग्न 18व्या वर्षी झाले. लग्न लवकर झाल्यामुळे मला खूप वाईट वाटायचे पण आता विचार करता आई वडिलांचा तो निर्णय योग्यच होता असं वाटतं. कारण त्यामुळेच तर एवढ्या लहान वयात मला स्वामीजी आणि हे परमार्थाचं विश्व अनुभवता आलं. माझं लग्न ठरलं तेव्हा प्रथम पुण्याला आल्यावर स्वामीजींच्या दर्शनासाठी गेलो होतो. स्वामीजी पलंगावर पोहोचलेले होते. चार पाच साधक मंडळी आणि आम्ही दोघे होतो. सगळ्यांना आनंदात राहा, साधना करा, केंद्रात येत जा असं सांगत होते. देहाच्या विकल परिस्थितीत सुद्धा ते स्वतः आनंदी तर होतेच, पण आम्हालाही आनंद, शांती, समाधान देत होते. मला हे सर्व काही नवीनच होते. उगवतीच्या सोनेरी किरणांमुळे जसा अंधकार नाहीसा होतो, तशी स्वामी दर्शनामुळे माझ्या जीवनात अध्यात्माची तेजोमय पहाट झाली होती. 95 साली एकनाथ सभागृहामध्ये सोहम ध्यान साधना मेळावा झाला होता. तेव्हा धनकवडी भागात एक उपकेंद्र चालू करायचं अशी चर्चा चालली होती. तेव्हा मी स्वामी मकरंदनाथांना म्हणाले, आमचं घर इथून जवळच आहे आणि हॉलही मोठा आहे, तुम्ही येऊन बघितलं तर बरं होईल. आणि स्वामीजींनी हो म्हटलं. एक आठवड्याच्या आतच आमच्या घरी ज्ञानेश्वरीवर प्रवचनं सुरू झाली. नंतर केंद्राने सागर हाईट्समध्ये एक हॉल घेतला आणि ज्ञानेश्वरी प्रवचने तिथे सुरू झाली. तेव्हा त्या हॉलमध्ये स्वामी मकरंदनाथ महिन्यातून एका शनिवारी अनुग्रह देण्यासाठी यायचे. खूप भारावलेले दिवस होते ते. कुठल्याही प्रकारची सेवा करायला मिळावी असं वाटायचं. अहिल्या शबरी जशी रामरायाची वाट पाहत असतील, तशीच मी स्वामीजींची वाट पाहायची. स्वामीजी येणार म्हणून पहाटे लवकर उठून सागर हाईट्स येथील हॉल आम्ही दोघं वारके काका काकू स्वच्छ करत असू. सडा, रांगोळी, माऊली, नहार अशी तयारी असायची. दूध देण्याच्या निमित्ताने तिथेच रेंगाळत असू. एक दिवस अशीच अनुग्रहाच्या खोलीत बसण्याची परवानगी मिळाली. तेजस्विता, तपस्विता, तत्परता हे स्वामीजींचे गुण त्यावेळी प्रखरतेने जाणवले. स्वामीजी म्हणजे पूर्ण परब्रह्म, परमात्मा, परमपावन, परमदयागण, अध्यात्माचे राजे, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे कल्पवृक्षच होय. जीवात्म्याला शिवात्म्याचे रूप दाखवण्याची ताकद स्वामीजींकडे होती. पूर्ण घडण्यासाठी अथक तप करण्याची जिद्द त्यांच्यात होती. त्या व्यासंगानं आतून बाहेर प्रगटणारं तेज आम्ही सर्वांनी अनुग्रह देताना अनुभवलं. तापविरहित सूर्याचं तेज प्रगटणारा त्यांचा चेहरा अजून स्मरतो आहे. चैतन्याने नाहून निघणारे त्यांचे शब्द अजून कानात घुमतात. गुरु शिष्य नात्यातला स्वच्छ प्रकाश, संवादातली खेळती हवा, मधुराताई व स्वामीजींच्या प्रेमाचा रिमझिम पाऊस आपण सर्वजण अनुभवतच असतो. आयुष्यभर न कदाचित पुढलंही आयुष्य आंतरिक साधना करून घेण्याची ग्वाही. परमार्थातील सुख यापेक्षा काय वेगळं असू शकतं? नरदेह साक्षात श्रीहरींच्या विश्रांतीचे स्थान आहे. जप, जाप्य, ध्यान, धारणा, पूजा, अर्चा ही श्रीहरींचीच सेवा आहे. जीव प्राणोतून ही सेवा कशी करायची हे स्वामीजींकडे आल्यामुळेच कळले. साधनाधिष्ठित परमार्थ त्यांना अभिप्रेत होता. आनंद म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय हे प्रवचनातून कळले. मी माझे जे भूषण वाटत असते ते इथं आल्यावर कळलं की तो अहंकारच आहे. त्याचा त्याग करून वाणीतील मधुरता कशी वाढवायची हे स्वामीजींच्या सत्संगामुळे कळले. इंद्रिय चैरभैर पळत असतात, त्यांच्यावर युक्तीने कसे नियंत्रण मिळवायचे त्याचा अभ्यास होऊ लागला. मानसपूजा ही किती विलोभनीय असू शकते हे जाणलं. आपल्याला परमेश्वराने दिलंय ते प्रचंड परिश्रमाने फुलवणं हे आपलं काम. अशा अपेक्षांवर जगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर स्वामीजींची निष्ठा होती. स्वामीजी एवढे महान कसे झाले याचं रहस्यही चिंतनातून सापडतं. त्यांचा सखोल व्यासंग, झपाटा, जगण्यावरचं डोळस प्रेम, रोजचा व्यायाम, रोजची नियमित साधना हे होय. सुखदुःख सर्वांनाच असतात, पण संत त्यापासून अलिप्त असतात. आयुष्यातल्या हादऱ्यामुळे खचून न जाता जिद्दीने साधना कशी करायची हे त्यांच्यामुळे कळलं. कायम पाऊल पुढेच पडायला हवं असा त्यांचा अट्टहास असायचा. चांदण्यांनी भरभरून वाहणारी घागर जसा सौम्य आल्हाददायक आनंद देते, त्यासारखे स्वामीजींच्या आयुष्याची घागर फक्त सुखाने भरून राहिली आहे. त्यांचे सौंदर्य हे केवळ देखणेपणात नव्हते तर ते त्यांच्या वृत्तीत होते. बाह्य सौंदर्यासाठी आपण वरवर ससतो, पण खरी सुंदरता आपल्याला अंगीकारावी लागते याची जाणीव ते करून देत. माझ्या लहानपणीची एक आठवण आहे. श्रावण महिन्यात आमच्या घरमालकांकडे नवनाथांची पोथी असायची. मी 6वी 7वीत असेल. जे बुवा पोथी सांगायला यायचे ते खूप छान गोष्टी रुपाने पोथी सांगायचे. मला फार आवडायचे. त्यात त्यांनी सांगितलं होतं की रात्री झोपताना आपण जे नामस्मरण करतो ते सकाळी झोपेतून उठल्यावर पुन्हा घेतलं तर आपण रात्रभर त्या जपाच्या अनुसंधानात राहतो. आणि मला ओम द्राम दत्तात्रयीन महा हा जप करण्याची सवय लागली. नगर तसं खेडेगावच. आम्ही मुलांच्या गप्पात भूताखेतांच्या गप्पा असायच्या. मग क्लासला, शाळेत, भाजी आणायला, सायकलवर जाताना भीती घालवण्यासाठी मी मनातल्या मनात पण जोराने नामस्मरण करत असे. पण भीतीपोटी घेतल्या जाणाऱ्या नामस्मरणाची मला खूप सवय लागली. आणि स्वामीजींकडे आल्यावर कळलं की नाम हे भीती घालवण्याचे साधन नसून ते प्रेमाने घ्यायचे असते. तसेच अनुसंधानात राहण्यासाठी नामाचा खूप छान उपयोग होतो. अजून एक असाच प्रसंग. गणपतीमध्ये काही मौल्यवान वस्तू नीट ठेवत होते, लक्षात राहत नाही म्हणून अमृताला म्हटलं, जरा तू पण लक्षात ठेव मी कुठं काय ठेवते ते. तर ती पटकन म्हणाली, आई निर्जीव वस्तूंना जीव लावण्यापेक्षा सजीव वस्तूंना जीव लावला तर. आणि मला इतकं बरं वाटलं की गरोदरपणापासून जे संस्कार करण्याचा प्रयत्न केला, मुलांना आवर्जून केंद्रात घेऊन येते, त्यांच्यामुळे नक्कीच त्यांच्यावर योग्य संस्कार होत आहेत. ही स्वामीजींची कृपाच आहे. अंतर्मुखता, प्रेमभाव, साक्षीत्व, स्मरण, शरणागती हे संकल्प साधनेने अंगी बांधवणे खूप गरजेचे आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपण संसार सुखरूप करण्यासाठी धडपडत असतो, पण अनुकूल परिस्थितीत देखील आपण परमार्थाच्या वाटेला जात नाही. मातीचे सोने व्हावे, उपेक्षित बाबीचा कल्पवृक्ष व्हावा, पाषाणाचा चिंतामणी व्हावा, तसं स्वामीजींनी आल्यामुळे या जीवाचे कल्याण झाले. या क्षुद्र जीवाला स्वामीजींनी तर आधार दिला, नाही तर माझ्यासारख्या पामराला परमार्थाची ओढ लागलीच नसती, तरीही अजून संसारात मन रमते. स्वामीजी विषय सुखात मन इतकं रमत की कधी कधी तर नावापुरताच परमार्थ केला जातो. ऐहिक सुखाच्या नादात आपण त्या भगवंतापासून लांब तर चाललो नाही ना असं वाटतं. इतकी वर्ष केंद्रात येतो, श्रवण, मनन, चिंतन सगळं घडतं, पण वृत्तीत फरक का पडत नाही हेच कळत नाही. स्वामीजी हे मणकं खूप कच्चं आहे, तुम्हाला तोपटून तोपटून हे घडवावं लागणार. आयुष्य माग वळत नाही, ते सरसर पुढे सरकत, कधी हातातून निसटून जाईल सांगता येत नाही. परमार्थासाठी आयुष्य प्रत्येक कणन कण जमून घेण्यासाठी पूर्ण जागरूकता हवी, फुकट घालवायला वेळच नाही. स्वामीजींनी या खडतर वाटेवर यशस्वी वाटचाल करण्यासाठी आपलं बोट धरलं आहेच, चाल आपल्याला करायची आहे. स्वामीजींनी आपल्याला भरभरून दिलं आहे, त्याप्रमाणे आचरण केलं तर त्यांची कृपादृष्टी बरसणारच आहे. क्षितिजावरच्या कोवळ्या अरुणाची मनाच्या देवघरात निरांजन लावून परमार्थाची ज्योत तेवत ठेवायची आहे. मोक्षाचं शिखर खुणावत आहे, जोमानी कामायला लागायला हवं. स्वामीजी, संत मीराबाई, जनाबाई सारखी आर्तता माझ्या अंगी यावी आणि त्या भगवंताचे वेळ मला लागावे हीच इच्छा. शेवटी एकच प्रार्थना, इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले गोविंद मन में आए, गोविंद मन में आए.
माधुरीने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले गोविंद मन में आए, गोविंद मन में आए, अशी तळमळ आपल्यातील प्रत्येकालाच लागली आहे. यावरून माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग आठवला. 7-8 वर्षांपूर्वी माझे एक ऑपरेशन झाले होते. महिना दीड महिना घरातून बाहेर पडायला परवानगी नव्हती. स्वामीजी, मधुरा मातोश्री व केंद्राची खूप खूप आठवण येत असे. एकदा संध्याकाळी केंद्राच्या वेळेला जीव आठवणींनी असाच वेळापिसा झाला होता. अगदी वायुवेगाने जाऊन स्वामींचरणी लोटांगण घालावे अशी तळमळ लागली होती. माझ्या घराच्या टेरेसमध्ये तुळशी वृंदावन आहे. मनात विचार आला की वायुवेगाने जाण्याची अतिंद्रिय शक्ती तर आपल्यापाशी नक्कीच नाही. अचानक त्या तुळशी वृंदावनापाशी जाऊन बसले. मनात विचार आला होता की भगवंतांचा वास तुळशी वृंदावनापाशीच असतो ना, मग स्वामीजींचा वास इथेच आहे. आणि नकळत डोळे मिटून मांडी घालून बसले. क्षणार्धात ओम मकरंदनाथाय नमः, ओम मकरंदनाथाय नमः, ही नामसाधना सुरू झाली होती. तास केव्हा संपला हे कळलंच नव्हतं. संपूर्ण आसमंत फक्त नामाची पवित्रता आणि सद्गुरूंची प्रसन्नता याने भरभरून गेलेले होते. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन महावे असे होऊन गेले होते. घरात त्यावेळी मी आणि माझे स्वामी याखेरीस कोणीच नव्हते. दारावरची बेल वाजली, कोणीतरी आले आणि भान हरपून गेलेली मी भानावर आले. तो दिवस, त्या दिवसातला तो एक तास, माझ्या सद्गुरूंचा, स्वामीजींचा सहवास मी कधीही विसरू शकणार नाही. मी जेव्हा शेवटचा श्वास सोडेन ना, तेव्हा देखील हीच प्रचिती द्यावी अशी मी आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. अशा या स्वामीजींच्या साधक विश्वातील एक म्हणजे सद्भक्त अनिल पुरोहित. अतिशय हळुवार अंतःकरण लाभलेला अनिल 35 वर्षांपेक्षा जास्त काळ केंद्रामध्ये येत आहे. जवळजवळ 15 वर्षे त्याला मोठ्या स्वामीजींचा, स्वामी माधवनाथांचा जवळून सहवास लाभला आहे. स्वामीजींविषयीचे त्याचे हळुवार भाव तो आता स्वामीजींच्या चरणांवरती अलगदपणे समर्पित करेल.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आपण सर्वजण गुरुपूजनाच्या मंगलमय काळात केंद्रातील अत्यंत प्रसन्न व भावाने ओथंबलेल्या अशा सद्गुरुस्तवनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. आत्ताच आपण सद्भक्त माधुरीताईचे भावपूर्ण गुरुस्तवन ऐकले. अशा या भावरूपी सुगंधी पुष्पातील पाकळी होण्याचे भाग्य मला लाभले. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात अथांग सागराला भरती येते व जणू काही चंद्राला भेटण्याकरता तो उसंबळून येतो. तसेच सर्व साधक विश्वाला आपल्या गुरूंच्या प्रेमळ सहवासाने झाले नाही तर नवलच. अशा सद्गुरूंचे प्रेमळ रूप त्यांच्या शब्दात व्यक्त करावेसे वाटते. नेत्रातून ते स्रवते अमृत, मधुर मधुरती वाणी बोलत, प्रसन्नता जीवासी शांतवित, करी कृपा वर्षावहा. असेच करावे लागेल. अजन्मा असलेल्या स्वामीजींनी आपण सर्वांच्यावरील करुणेपोटी दिनांक 1 ऑक्टोबर 1917 रोजी जन्म घेतला व पुढे ते आपल्याला सद्गुरु रूपात प्राप्त झाले. स्वामीजी त्यांच्या अभंगात म्हणतात, माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे, भक्ताची या काजे जन्म आलो. स्वामीजींचं पूर्ण आयुष्यच एक विलक्षण व बहुआयामी होते. ते आपण सर्वांना त्यांच्या चरित्रग्रंथातून, प्रवचनातून, सत्संगातून, त्यांनी रचलेल्या अभंगातून, त्यांच्या सहवासातून प्रचितीला येते. स्वामीजींना लहानपणापासूनच परमार्थाची आवड होती. स्वामीजी व्यायामपटू होते पण त्यांना शक्तीचा अहंकार नव्हता. स्वामीजी सांसारिक होते पण ते संसारी नव्हते. प्रवचनकार होते पण पांडित्याचा त्यांना अभिमान नव्हता. नाथसंप्रदायाचे अध्वर्यू होते पण सांप्रदायिक अभिनिवेश नव्हता. मग स्वामीजी होते तरी कोण? अत्यंत प्रेमळ व दयार्द्र वृत्तीचे सद्गुरू होते. साधकांच्या आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगात त्यांच्या चित्ताची समता राखण्याकरता त्यांच्यावरील कळवळ्यापोटी आपले सर्वस्व ते पणाला लावत व साधकांना साधनपथावर स्थिर करत ते पण कशाचीही अपेक्षा न धरता. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. अर्थातच स्वामीजींचा सहवास प्रत्येकाला हवा हवा असा वाटे. मला आठवते ते नुसते आपल्या जवळून जरी गेले अथवा त्यांच्या उपरण्याचा जरासा स्पर्श जरी आपण झाला तरी अंग मोहरून जात असे. एक विलक्षण आनंद व शांतीची अनुभूती येत असे. अशा सद्गुरूंचे वर्णन स्तवन मी ते काय करणार. सद्गुरु स्वरूप अगाध अपार, कायमी पामर कैसे वाणू. स्वामीजींचे पूर्ण जीवनच ब्रह्मरूप व गुरुचरणी लीन होते. ते त्यांच्याच अभंगात म्हणतात, ब्रह्मरूप जीवन सारे होऊनिया धालो, गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो. परंतु असे ब्रह्मरूप सद्गुरु हे मात्र भावबळाने आपल्याला काही वाईज आणता येतात. त्यांच्याशी आंतरिक जवळीक साधता येते. आपले शुद्ध आणि उत्कट भाव त्यांना आपण कुठेही असलो तरी लगेच कळतात. ते आपल्या हृदयात प्रगट होतात. त्यांच्या प्रगट होण्याने डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, कंठ सद्गदित होतो. ते देहात नसताना देखील अंतरात्म्याला आपल्या साथ घालतात, हुंकार देतात, आपल्याला शांतीचा आनंदाचा अनुभव देतात. त्यांचा वास असलेल्या बागेश्वर निवास, माया अपार्टमेंट, भूगाव अध्यात्म येथे, तर मकरनाथांच्या रुपात गणेशपुरम येथे आपल्याला हे विशेषत्वाने जाणवते. त्यांच्या सान्निध्यात उत्तम ध्यान लागते. द्वैतभाव, भय सर्व काही निघून जाते. स्वामीजी गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्र यातील अवघड प्रमेय अत्यंत सोप्या भाषेत उकलून दाखवत असत. पण एवढे करूनही जर आपल्या बुद्धीला ते झेपत नाही असे जर त्यांना जाणवले तर मग जरा ते हलके फुलके विनोद करत असत. म्हणत असत, हे सर्व कशासाठी करायचे? तर प्रभूला जाणण्यासाठी. केंद्रात येण्या प्रभूंकडे बोट दाखवत म्हणत यांचे नाव आत्माराम वासुदेव प्रभू यांच्या नावात आडनावात सगळीकडेच प्रभूचा वास आहे म्हणजे यांचे सगळे जीवनच सरळ नाहीतर आमचं बघा आमच्या नावातच आडनावातच सगळीकडे वाकडे व ते खळखळून हसत असत त्यांचा केंद्रात येण्यावर विशेष भर असे म्हणत असत आयुष्यातला एकही दिवस ध्यान झाले नाही असं जाऊ नये आपल्या मनाचे भांडे रोज ध्यानाने स्वच्छ धुवावे व विश्वात्मक प्रभूची निर्मळ मनाने पूजा करावी त्यांचे सर्व जीवन शिस्तीचे व घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारे होते त्यांना गबाळेपणा बावळटपणा आवडत नसे साधक हा अरबी घोड्याप्रमाणे चपळ असावा टांग्याच्या घोड्याप्रमाणे नाही एखादी व्यक्ती जर एक काम 10 मिनिटात करत असेल तर ते साधकाने 5 मिनिटात करावी एखादा साधक जिद्दीने साधना अथवा ध्यान करतो आहे तर मग ते विरघळून जात व त्याला आनंदात डुबवत असत जी गोष्ट अनेक तपसाधना करून जमत नाही ती केवळ एका कृपा कटाक्षाने अनुभवास देत असत मोक्षश्री आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले अशा स्वामीजींकडे मी 80-81 सुमारास सद्भक्त सुनील दादांच्या बरोबर आलो कोणतीही पात्रता नसताना माझ्यासारख्या दरिद्री जीवाला करुणेपोटी त्यांनी 30 ऑक्टोबर 1981 अनुग्रहित केले अनुग्रहाआधीच उन्मनी सुख दाखवले असे कृपाळू माधवनाथ साधकांना पुढे आयुष्यात परमार्थ करता यावा व साधने स्थिर व्हावे म्हणून केंद्रातीलच साधक साधिकेंचे विवाह त्यांच्या संमतीने करत असत अशातीलच आमची जोडी आम्हा उभयंतांचे लग्न त्यांच्या कृपा आशीर्वादाने पार पडले अन्यथा अशक्यच होते स्वामीजी म्हणत असत की सद्गुरू हे एक्सरे मशीन प्रमाणे असतात त्यांच्या समोर आलं की त्यांना सर्व कळतं सद्गुरू साधकाला निर्विषय करतात माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगतो 1994 साली लग्नानंतर स्वामी माधवनाथांच्या सांगण्यावरून मी दर शनिवारी त्यांच्याकडे घरी सकाळी जात असे अनेक साधक येत असत असेच एकदा माझ्याबरोबर माझी पत्नी तृप्ती आली होती सत्संगानंतर सर्व साधक गेल्यावर स्वामीजी तृप्तीला म्हणाले मग तुला काय मागायचं ते मी तुला आज पाहिजे ते देतो मातोश्री सरलाई म्हणाल्या अहो तुम्ही तर या मुलींना सगळे काही दिले अजून काय द्यायचे राहिले तृप्ती म्हणाली खरंच स्वामीजी मला काहीही नको तेव्हा माझ्या मनात विचार आला तृप्तीचं काय बुवा बरं आहे स्वामीजी तिला विचारतात मला नाही काही असे विचारत काही मागायला नंतर काही आठवड्यांनी असेच एकदा शनिवारी गेलो होतो सर्व साधक गेल्यावर मला म्हणाले तुला काय पाहिजे ते माग मी एकदम आवाकच झालो व भावना प्रधान झालो मी त्यांच्या समोर होतो पण काही मागण्याची इच्छाच झाली नाही मी त्यांच्या कुशीत डोके ठेवले ते त्यांनी डाव्या हाताने घट्ट धरून ठेवले काही काळ पूर्ण भान हरपले हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्मकरू माथा फारुके तो जीवची परितुके महेशेसी स्वामीजी आपले सूक्ष्मभाव एक्सरे मशीनप्रमाणे जाणतात व आपल्याच हिताकरता आपल्याला निर्विषय करतात हे परिचितीला आले असे हे स्वामीजींचे एक्सरे मशीन आपण देहाने दूर असताना देखील आपल्या मनोकामना त्यांच्या महानिर्वाणानंतर देखील पूर्ण करतात व त्यांचे चराचरात असलेले व्यापकत्व पुढील प्रसंगाने पुन्हा एकदा प्रसिद्धीला आले 1996 साल उजाडले असे स्वामीजींच्या घरी दर शनिवारी जात होतो एकदा गेलो असताना सर्वांना म्हणाले हा देह आता थकला आहे सर्वांना कधीतरी जायचं आहे तारीख काय असावी 30 जून का जुलै मग म्हणाले बचेंगे तो और भी लढेंगे एकदा बोलता बोलता म्हणाले हा एवढा ऑक्टोबर महिना गेला तर मग निश्चित पुढे 5 वर्ष तरी आहे आजूबाजूच्या साधिका म्हणायच्या स्वामीजी असं काय बोलता तुम्ही आम्हाला 100 वर्ष तुम्ही हवे आहात घरी आल्यावर मनात स्वामीजींना प्रार्थना केली तुम्ही जेव्हा किंवा अनेक वर्षांनंतर देह ठेवाल तेव्हा प्रयाणाच्या दिवशी मी तुमच्या चरणांजवळ असू दे पुढे 27 जुलै आषाढी एकादशीला गुरुपूजा आम्ही उभयंतांनी केली 29 जुलैला स्वामीजींनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरातच पूजा घेतल्याचे कळले पण स्वामीजींचे पुढे निर्वाण होईल असे वाटले नाही कारण स्वामीजी मनाने अजून अनेक काळ हवे होते 30 जुलैला स्वामीजींनी मी ऑफिसर असताना देह ठेवल्याचे कळले तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता स्वामीजींनी त्यांचा देह गुरुचरणी समर्पित केला गुरुदेव जीवा आवडला जीव प्राण तयासी दिदला ऑफिसमधून मध्येच घरी येऊ शकलो नाही नंतर घरून माया अपार्टमेंट येथे आलो जिन्यातून पुढे स्वामीजींना जेथे ठेवले होते तेथे गेलो. पायापाशी नमस्कार करून उभा होतो तोच 7:30 वाजले. नेहमीप्रमाणे प्रार्थना सुरू झाली. ती पूर्ण होईपर्यंत त्यांच्या बरोबर समोर चरणांपाशी पूर्ण वेळ उभा होतो. स्वामीजींनी देह विलीन केल्यावरही माझी त्यांच्या चरणांजवळ असण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती. दुसऱ्या दिवशी वैकुंठामध्ये मकरनाथांना नमस्कार करताना भाव अनावर झाले. श्वास ऊर्ध्वगामी होऊ लागले. मकरनाथांनी हात हातात घेतले. माधवनाथांनी माझ्या आयुष्याची दोरी अगदी अलगदपणे मकरनाथांकडे सुपूर्द केली होती. स्वामी माधवनाथांच्या निर्वाणानंतर मकरंदनाथ अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथसंप्रदायाची धुरा सांभाळत होते. स्वामीजींचे कार्य अविचलपणे व समर्थपणे पुढे नेत होते. याच कालावधीत माझ्यावर व्यवहार व परमार्थ याची मला सांगड घालता येत नव्हती. ऑफिसमध्ये माझ्यावर विचित्र अशी जबाबदारी टाकली गेली व जवळपास 3-3.5 वर्षे विचित्र अवस्थेत अनेक प्रकृतींबरोबर काम करत होतो. व्हायचा तो खोल परिणाम झाला. मी 3 जानेवारीला ऑफिसमध्ये कोलॅप्स झालो. प्रकृती अतिशय क्षीण झाली. हात उचलण्याची देखील शक्ती नव्हती. जवळपास 1-1.5 वर्षे हाताने धड लिहू देखील शकत नव्हतो. मकरनाथांनी येथून बाहेर येण्याकरता ध्यान व केंद्रात येणे ते परत सांगेपर्यंत बंद करण्यास सांगितले. घरच्यांनी जवळपास आशा सोडली होती, परंतु तृप्तीने धीराने गंभीरपणे सामोरे जाऊन केंद्रात खंड पडू दिला नाही. तिच्यामुळे केंद्राशी माझी नाळ जुळून राहिली. मकरनाथांनी वडिलांना अनिल यातून नक्की बरा होईल असे सांगितले व जवळपास 5-6 वर्षांनी मी पूर्ववत झालो. सद्गुरु सेनी अभयंकरे प्रगट होईजे ईश्वरे संसार दुःखे अपारे नासोन जाती. मकरनाथांच्या अनुमतीने पुन्हा केंद्राच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केंद्रास येऊ लागलो. त्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेनंतर ध्यानाला बसू लागलो. सद्गुरु माया मच्छिंद्राचा खेळ दाखवतात. जगाचे नश्वरत्व संसार जीवन किती बेभरोशाचं आहे याची जाणीव करून देतात व संकटकाळी कृष्णाप्रमाणे धावून जातात. अधूनमधून प्रतिकूल परिस्थिती येते, पण स्वामीजी मला असं जाणवते की तुम्ही माझा विवेक जागृत ठेवत आहात. योग्य कृती तुम्हाला मारलेल्या हाकेनंतर करून घेतात. कितीतरी वेळ असं जाणवते की तुम्ही सर्व करून घेत आहात. मी नुसता बाहुलीप्रमाणे इकडे तिकडे नाचतो आहे. स्वामीजींना आर्तपणे मारलेल्या हाकेला ते प्रतिसाद देतात. अनेक वेळा विश्वात्मक प्रभूशी एकरूप होऊन राहावेसे वाटते व जीवन सार्थकी लागण्याकरता एक मागणे मागावेसे वाटते. आवडीने जीव जडो संतान पायी भावे घडो काही सेवा त्यांची. आपल्या कृपेने आम्हा सर्व साधकांना या जन्मात आपण पहिल्या तीराला न्यावे ही प्रार्थना.
आवडीने जडो जीव संतान पायी भावे घडो काही सेवा त्यांची. असे व्हायचे असेल तर सतत सद्गुरूंनी दिलेले तत्वम पदार्थ चिंतन, त्यांनी दिलेली ध्यान साधना, या दोन गोष्टी आपल्याला जीवापाड सांभाळायला पाहिजेत. स्वामीजी म्हणतात, आत्ता विसरलात पुढच्या क्षणाला जमवा, त्याच्या पुढच्या क्षणाला जमवा, मग त्याचा पुढचा क्षण. ही वाक्य मला फार भावली, हृदयावर कोरली गेली. त्यातून खूप इन्स्पिरेशन मिळते, प्रेरणा मिळते. मन खट्टू होत नाही, निराश होत नाही. स्वामीजी आपले बोट धरले आहे तेव्हा आपण कुठे होतो आणि हळूहळू ते कुठून कुठे घेऊन चाललेत याची मला कल्पना करता येणार नाही. ते समजण्याची माझी 100% पात्रता नाही. आता सद्भक्त अभिजित केंदुरकर स्वामी मकरंदनाथ रचित गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्य समरस व्हावे हा अभंग सादर करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे. गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे. गुरु सेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यातवे चियले मन प्राण ओतुनी उरले त्या शुद्ध स्वरूपी राहावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे तत्त्वमसी सोहं ध्यावे चिद्गगनी साक्षी असावे शून्यतेस ओलांडावे निजरूपी ब्रह्म उरावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे नितसंगरहितता भावी निजकर्मी बुद्धिरमावी फलत्यागी युक्ति जमावी नैष्कर्म्य आत्मसुख ल्यावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे श्रद्धेने जीवन फुलते प्रज्ञेस सार आकळते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदाते ची पहावे चैतन्नी समरस भावे मकरंदाते ची पहावे चैतन्नी समरस भावे गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे चैतन्नी समरस भावे चैतन्नी समरस भावे
एकदा काय झालं जवळजवळ 18 वर्षांपूर्वीची गोष्ट आमच्या शेजारी सद्भक्त नाना पकणीकरांकडे पूजनीय स्वामीजी व पूजनीय मधुराताई यांची पाद्य पूजा होती मला तसं अगदी वेळेवरच कळलं होतं मीही स्वामीजींना माझ्या घरी थोडा वेळ येण्याची विनंती केली आणि ते उभयता आले देखील त्या लक्ष्मीनारायणाचा पदस्पर्श माझ्या घराला होणार होता डावं सुटलेल्या वासरासारखी पळत पळत जाऊन मी पूजनाची अगदी अल्पावधीत यथाशक्ती तयारी केली होती परमपूजनीय स्वामी व सौ मधुराताई मातोश्रींची खूप भारावलेल्या मनस्थितीत पूजा झाली मात्र मी त्यांना म्हणाले स्वामीजी तुम्ही एक अभंग म्हणा ना हा माझा अगदी निरागस आणि बालबुद्धी आग्रह होता त्यावर स्वामीजी म्हणाले मानसीताई आत्ता नको मला जरा घाई आहे पण मी वेडीच त्यांना म्हणाले मी म्हणते एक भक्तिगीत पटकन म्हणते आणि अचानक मलाही नकळत मी भक्तिगीत सुरू केले देखील आणि माझ्या थरथरत्या आवाजातील पण मला अतिशय भावणाऱ्या कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई या संत कबीरांच्या शब्दरचनेला स्वामीजी आणि मधुराताईंनी मोठ्या कृपाळूपणे दाद दिली आता ते पूर्वीचे दिवस आठवले की त्या आपल्या वेडेपणाविषयी खूपच आश्चर्य वाटते किती सहज स्वामीजींना हॅपी बर्थडे हॅपी न्यू इयर असे म्हटले जाई आणि आता त्याच स्वामीजींच्या दर्शनानेच नव्हे तर नुसत्या स्मरणाने देखील कंठ दाटून येतो त्यांच्याकडे पाहत राहिलो की नेत्रातून अश्रुधारा गालावरून ओघळू लागतात असे का होते हे अजूनही कळलं नाहीये स्वामीजी आपल्या साधनेच्या तेजस्वीतेने का आपणाकडून आम्हाला निरंतर घडणाऱ्या श्रवणाने भाव दाटून येतात हे न सुटणारेच कोडे आहे ते काहीही असो पण आम्ही आपल्या कृपावर्षावामुळे आनंदात चिंब भिजतोय हे नक्की कारण साधन पांथयावरून चालण्याची एक अवीट गोडी तुम्हीच तर लावली ना आम्हाला. या वाटेवरून पावले टाकताना कधी नकळत डोळे मिटले जातात आणि विलक्षण शांतीचा अनुभव येतो. त्या भावविश्वातून खाली यायलाच नको असे वाटते. ते जमवण्याचा प्रयत्न करत असताना आपला अभय देणारा आश्वासक असा वरदहस्त आमच्या मस्तकावर सदैव विराजमान असतो. आपल्या कृपा आशीर्वादाची बरसात आमच्यावर सदैव होत असते आणि स्वामी भक्तिरसात आम्ही सर्वजण बेधुंद होऊन जातो. अशा या आमच्या भगवान आदिनाथांपासून चालत आलेल्या नाथ संप्रदायाची एक खासियत म्हणजे परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी 1958 पासून 40 वर्षे अविरतपणे चालवलेल्या ज्ञानेश्वरी वाघयज्ञाची. प्रथम श्रोता परमपूजनीय सरला मातोश्री आणि त्यानंतर शेकडो जिज्ञासू येथे आकृष्ट झाले. एवढेच नव्हे तर अनेक कुटुंबेच्या कुटुंबे येथे वर्षानुवर्षे येऊन पवित्र होऊन गेली. त्यातलेच एक म्हणजे शेठ कुटुंबीय. त्या कुटुंबियांनी स्वामी कार्याला वाहून घेतले आहे. त्यातील एक म्हणजे आपल्या सर्वांचाच लाडका प्रणव. त्याच्या जीवनात स्वामीजींचे पदार्पण कधी आणि कसे झाले याची आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे. तर प्रणव आता त्याचे भावपुष्प स्वामी आजोबांच्या चरणी अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. एक नयनरम्य संध्याकाळ, सगळीकडे हिरवीगार वनश्री. अशातच एका डौलदार वटवृक्षाखाली तो नंदलाला पावा वाजवत असतो. हळूहळू एक एक करून सारे प्राणी पक्षी तो नाद मधुर नाद ऐकण्यासाठी एकत्र जमतात आणि त्या ठिकाणी नंदनवन फुलते. याच प्रकारे स्वामी माधवनाथांनी बीज रोवलेल्या एका भरदार वटवृक्षाच्या छायेमध्ये आज आपण सारेजण बागडत आहोत. माझ्यासारखी कित्येक तरुण मुलं मुली अगदी आईच्या पोटात असल्यापासून केंद्रात येत आहेत. स्वामीजी आणि केंद्र इतपतच सारं जीवन सीमित असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्म होणं हे खरोखर माझं भाग्य आहे. 2017 गुरुस्तवनामध्ये तुला बोलायचं आहे असा फोन आला आणि सर्वांप्रमाणे साहजिकच माझं मन भूतकाळात गेलं. 1994 साल, मी 2-3 महिन्याचा असीन. आई आणि आत्या मला घेऊन स्वामी माधवनाथांकडे दर्शनासाठी गेल्या. आजारपणाने थकलेल्या तरी पण एका बलदंड अशा स्वामीजींच्या कुशीमध्ये काही क्षण मला विसावता आलं. स्वामीजींनी माझा हात हातात घेतला. आत्या स्वामीजींना म्हणाली, याचा हात सदैव तुमच्या हातात असू दे. क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले, हो हो, प्रश्नच नाही, याचा हात सदैव माझ्या हातात राहील. सरला आजींनी देखील मला फार मोठ्या प्रेमाने जवळ घेतलं. माझं बारसं करायचं होतं. एके दिवशी घरचा फोन खणखणला. पलीकडे स्वामीजी होते. ते म्हणाले, बाळाचं बारसं करताय ना, मग नाव ओंकार श्रीहरी किंवा प्रणव ठेवा, नाही तर असं करा प्रणवच ठेवा. आणि माझं नाव ठेवलं गेलं. स्वामी आजोबांनी आपल्या सर्वांचा घट्ट धरून ठेवलेला हात अलगद स्वामी मकरंदनाथांकडे सोपवत आपला देह सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी अर्पण केला. लहानपणी घडलेले काही प्रसंग आपल्या कोवळ्या मनावर कायमचे कोरले जातात. त्यातलाच एक म्हणजे स्वामी मकरंदनाथांसमवेत सज्जनगडची ट्रीप. माझ्यासाठी ट्रीपच होती ती. स्वामीजींच्याच 3047 या ओमनी कारमधून केंद्रातल्या काही साधकांना त्यांच्या मुलांसमवेत घेऊन स्वामीजी सज्जनगड आणि चाफळ असे गेले होते. त्यावेळी मी इयत्ता दुसरीमध्ये होतो. गडावर शेजारती झाल्यावर सर्वजण प्रसाद भोजनासाठी गेलो. त्या दिवशी गुरुवार असल्याने वरईचा भात आणि चटणी असा प्रसाद होता. मला चटणी तिखट लागली आणि पटकन मी शेजारच्या व्यक्तीच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो, बाबा हो, चटणी खूप तिखट आहे. उत्तर आलं, हो का रे. आणि त्यांनी ती चटणी स्वतःच्या पानात घेतली. पण तो आवाज वेगळा होता. वळून पाहिलं तर शेजारी तर स्वामीजी होते आणि बाबा समोरच्या पंक्तीत बसले होते. त्यावेळी भारी वाटण्यापलीकडे माझ्या बुद्धीचा विकास झाला नव्हता. पण आता त्या प्रसंगाचं महत्व अधोरेखित होतं. जर कोणी विचारलं स्वामीजींची तुझी पहिली भेट कोणती, तर आई वडिलांची जशी पहिली भेट सांगता येत नाही ती जन्मापासूनच असते, तसंच काहीसं माझं आहे. परंतु हा प्रसंग मला सर्वप्रथम आठवतो. दुसऱ्या दिवशी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पठारावर आम्ही क्रिकेट खेळलो. तेव्हा स्वामीजींना मारलेला षटकार आणि पुढच्याच बॉलवर त्यांनी मला केलेलं आउट माझ्या चांगलंच लक्षात राहिलं. सकाळी मंदिरात केलेली समाधी पूजा, रात्री स्वामीजींचे चेपलेले पाय, स्वामीजींच्या शेजारी उभं राहून पाहिलेला सूर्योदय, चाफळ्यातील प्रभू रामचंद्रांचं दर्शन, गाडी चालवत असताना स्वामीजींनी सांगितलेलं रामा रामा रघुनंदन आहे भजन, असे ते दोन दिवस फार विलक्षण होते. तेव्हापासून सुट्टी मिळाली की कुठे जाऊया तर सज्जनगडला, असाच विचार माझ्या मनात प्रथम येतो. इयत्ता 4 ते 10 पर्यंत आम्ही काही मुलं वेल्हा काकूंकडे बालकेंद्रात जात असू. तिथे काकूंनी म्हणून घेतलेला नित्य प्रार्थना, मनाचे श्लोक, भगवद्गीता यामुळे साहजिकच लहान वयात मनावर उत्तम संस्कार झाले. 10वीची परीक्षा झाल्यावर दिनांक 18 एप्रिल 2009 रोजी स्वामीजींनी मला अनुग्रहित केलं. त्या दिवशी पाहिलेलं त्यांचं ते रूप, त्यांनी दिलेला सोहम मंत्र आणि एकूणच ते वातावरण भारावून टाकणारं होतं. लहानपणापासून आज स्वामीजींनीच पुरवलेल्या शक्तीच्या जोरावर साधना करताना गोडी वाढते आहे, केंद्राची ओढ वाढते आहे. स्वामीजींनी आपल्याला दिलेला अनुग्रह ही त्यांची आपल्यावरची फार मोठी कृपा आहे. असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालो तरी आईबाबांसाठी आपण लहानच असतो. ताईची 12वीची परीक्षा झाल्यावर मधुरा मावशींनी तिला एक ड्रेस मटेरियल दिलं. लहानपणी हे कन्व्हेन्शन असतं की एकाला दिलं की दुसऱ्यालाही पाहिजे. ते घरी दिसल्यावर नंतरच्या केंद्रात बावडासारखं मी मावशीला जाऊन म्हटलं, काय ग ताईला ड्रेस मटेरियल दिलंस, मला काहीच नाही, कट्टी. थोड्या दिवसांनी त्या गुरुमाऊलीनी मला पण एक टी शर्ट घेऊन दिला. काय म्हणावं या प्रेमाला, तुझी या प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझी ये पायी. सीए फायनल मध्ये निकाल लागल्यावर मावशीला नमस्कार करायला गेलो होतो. मावशी म्हणाली, अरे टेन्शन घेऊ नकोस, काय होशील पुढच्या वेळी, आणि तू सीए झालास की माझ्यासाठी पेढ्यांचा अख्खा एक बॉक्स घेऊन ये, आणि मनापासून हसली. प्रचंड उत्साहाचा स्रोत असणारी, सर्वांना त्यात सामावून घेणारी आमची मावशी आम्हाला आईपेक्षा कमी नाही. सीए करायचं ठरवून आयपीसीसी परीक्षेत उत्तम गुण मिळवून पास झाल्याचं कळल्यावर स्वामीजींना फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या ध्यानानंतर स्वामीजी बोलत होते. ते सर्वांना म्हणाले, आपला प्रणव आयपीसीसी परीक्षेत संपूर्ण भारतात 48वा आलावर का, आपण त्याचं टाळ्या वाजून अभिनंदन करूया. त्यानंतर ते बोलले, ते फार महत्वाचं आहे. ते म्हणाले, यश हे ईश्वरदत्त असतं, ते नम्रपणे स्वीकारावं आणि ते तू तसंच करशील याची मला खात्री आहे. हे यश काय आहे हे कदाचित त्यावेळी मला समजलं नसेल, पण कालांतराने जसं जसं समजलं त्यावेळी प्रत्येक वेळी स्वामीजींचे ते शब्द मला सावध करीत. स्वामीजींचं सर्वांकडे बारकाईने लक्ष असतं. पुण्याच्या पेशवाईचं प्रतीक असलेली भिकबाळी मी घालायला लागलो आणि एके दिवशी नमस्कार झाल्यावर स्वामीजी म्हणाले, कानात काय घातलंयस ते छान दिसतंय बर का, मस्त. नंतर एका साधकाने सांगितलं, स्वामीजी पाहत होते की दोन्ही कानात घातले की काय. एक दिवस त्यांनी ती भिकबाळी घातली देखील आणि म्हणाले, काढ फोटो. त्यांचा तो फोटो आणि ती भिकबाळी मी अत्यंत जपून ठेवली आहे. मध्यंतरी एकदा कैवल्य, प्रतीक आणि मी असे आम्ही तिघांनी 3 तास ध्यानाची बैठक करण्याचा प्रयत्न केला. हे बहुधा स्वामीजींच्या कानावर गेलं असावं. एका कार्यक्रमानंतर स्वामीजी घरी आलेले असताना म्हणाले, तुम्ही बैठक केली ते समजलं, ही बैठक अशीच पक्की करायची, आणि भरभरून आशीर्वाद दिले. एका बुधवारच्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये 16 ते 25 वयोगटाचं भजन होतं. सगळ्यांची भजनं झाल्यावर स्वामीजींनी माईक घेतला आणि हात उंचावून म्हणाले, असे कार्यक्रम झाले की माझा उत्साह द्विगुणित होतो, तुम्ही खूप छान भजनं म्हटलीत. त्या दिवशी स्वामीजी खूप प्रसन्न दिसत होते. 2015च्या गुरुपूजनाचे दिवस होते. त्यातल्या एका दिवशी मला M3 म्हणजे स्वामीजींच्या मागील बाजूस मदतनीस म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. स्वामीजींना पूजन सुरू असताना मध्ये रिफ्रेशमेंट म्हणून देण्यासाठी खेडकर काकू माझ्यापाशी येऊन म्हणाल्या, स्वामीजींना विचार सरबत हवंय का. हे सारं स्वामीजींच्या पाठीमागे चालू असल्यामुळे त्यांनी ते दबक्या आवाजात विचारलं ते असं, स्वामीजींना विचार सरबत हवंय का. मला ते नीटसं समजलं नाही म्हणून मी परत विचारलं. त्यांनी परत तेच सांगितलं. त्यांनी सांगितलं सरबत, मी ऐकलं सारभात. बरं ऐकलं ते ऐकलं, स्वामीजींना जाऊन विचारलं, तुम्हाला सारभात हवाय का. त्यांनाही एक क्षण कळलं नसेल. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि काहीही न दर्शवता म्हणाले, अरे नको. अगदी आज्ञाधारक मुलासारखं मी काकूंना सांगायला गेलो आणि मला तिथे सरबताची बाटली दिसली. माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला पण डोळ्यासमोर अंधार आला. आपण काय चूक केली हे समजलं आणि अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. थोड्या वेळाने ऍक्च्युअल सरबत देताना मग मीच ते स्वामीजींकडे घेऊन गेलो आणि मनापासून त्यांची क्षमा मागितली. ते म्हणाले, अरे असू दे, मला वाटलंच तुझी काहीतरी गडबड झाली असणार. किती सहजतेने त्यांनी मला क्षमा केली. गमतीचा भाग सोडला तरी माझ्या मात्र एक लक्षात आलं, स्वामीजी समोर असताना, इतकंच नव्हे तर ते समोर नसताना देखील आपण किती सावध राहायला हवं. सीए फायनलमधील अपयश, अशात समोर आलेली नोकरीची संधी, मनाची उडालेली धांदल, यात स्वामीजींचं मला मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्यातून कठीण परिस्थितीला कसं तोंड द्यायचं असतं हे शिकायला मिळालं. मागच्या काही काळात घरातल्या अडचणीच्या परिस्थितीत संपूर्ण केंद्र आणि स्वामीजी यांचा खूप मोठा आधार पाठीशी असल्याने आम्ही सर्व कुटुंबीय यातून तरुण जात आहोत. स्वामीजींच्या अधिष्ठानाशिवाय काहीही शक्य नाही ही बुद्धीला सांगितलेली संकल्पना हृदयाला तंतोतंत पटत आहे. हरघडीला सद्गुरू आपल्या समवेत असतात. त्या गोष्टीप्रमाणे संकट समयी आपल्याला दिसणारी आपली दोन पावलं ही आपली नसून सद्गुरूंची असतात. त्यांनी आपल्याला अगदी अलगद उचलून घेतलेलं असतं. त्यांची फक्त एकच इच्छा असते, ती म्हणजे ज्ञानोबा माऊली म्हणतात तसं, तरी झडझडवनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. बाकी सर्व स्वामीजींवर सोपवायचे. ध्यान, नाम, संतसंग अशी सद्गुरु प्रतिष्ठित साधना नेटाने करून त्यांनी दाखवलेल्या ध्येयापर्यंत पोचणे हेच आपले इतिकर्तव्य आहे. आपल्या सद्गुरूंना आपण आश्वस्त करू की ही साधना आपण मोठ्या उत्साहाने अखंडित करू. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैवच आहेत. हरी ओम तत्सत.
प्रणवच्या या अतिशय गोड अशा भावसुमनांजलीनंतर आता सद्भक्त रंजनाताई पेंढारकर परमपूजनीय स्वामीजींचे व मधुराताईंचे औक्षण करेल. त्यानंतर सद्भक्त विलासदत्ता आरती सांगतील आणि आपण सर्वजण त्यांच्याबरोबर म्हणूयात.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाही, भक्तीने पाही ठेवितो. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळो तो ज्ञान देवी पाजेसी अमृत ओवी देशी जाणीव आगळी जाणीव आगळ अजाण भक्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा माहेते बंद तोडीशी अक्षय सुख जोडीशी सोहम स्वरूप खुना स्वरूप खुना दाविशी आता आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदन अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्तीने पाही भक्तीने पाही ठेवी तो माथा आरती माधव नाथा आरती माधव नाथा ओवाळो आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा भावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा ज्ञानदेवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था स्वामी तू रंगुनी परमार्था प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ आळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा सोहम हंसारूढ़ राहुनी शांत विषी आता शांत विषी आता नाथ पंथीची खूण दाविषी उन्मनी सुख भक्ता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा भावधरुणिया जातक जैसा शरणयै मेघा दास मने मी अनन्न तैसा धाव पाव बेगा ओ आळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा भावे नमुनी पदकमला ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहेत। उद्या सायंकाळी 7:30 वाजता अध्यात्म मंगलधाम येथे गुरुस्तवनाचा कार्यक्रम होईल। येत्या रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळात अण्णाभाऊ साठे सभागृह येथे परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांचा गुरुपौर्णिमा उत्सव संयुक्तरित्या आपण साजरा करणार आहोत। आपणा सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमास प्रार्थनीय आहे। आपल्यापैकी कोणाचं जर गुरुपूजन अजून राहिलेलं असेल तर अशा साधकांना 9 ते 11 कार्यक्रम झाल्यानंतर आपलं गुरुपूजन आपल्याला करता येईल। ज्या साधकांनी हे प्रेमस्वरूप गुरुवर या ग्रंथाचं ऍडव्हान्स बुकिंग केलेलं आहे आणि आपले ग्रंथ अजून नेलेले नाहीत अशा साधकांनी आपले ग्रंथ कृपया ग्रंथविक्री केंद्रातून घेऊन जावेत. 16 जुलैला रविवारी जो आपला गुरुपौर्णिमा उत्सव होणार आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स बुकिंगचे ग्रंथ दिले जाणार नाहीत. ज्यांना फक्त नवीन खरेदी करायची आहे त्यांना खरेदी करता येईल. त्यामुळे ज्यांनी ऍडव्हान्स बुकिंग केलेलं आहे त्यांनी केंद्रामधूनच हे ग्रंथ घेऊन जावेत ही नम्र विनंती. 16 जुलैचा आपला मोठा उत्सव झाल्यानंतर 10 दिवस आपल्या सर्व केंद्रांना सुट्टी आहे आणि 27 जुलै गुरुवारच्या सकाळच्या सत्संगाच्या कार्यक्रमापासून आपली सर्व केंद्र नियमित सुरू होणार आहेत. परमपूजनीय स्वामीजींना आज सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत. निवेदन संपली.